Book 2 51
51
Робити покупки
Розчі камі, хареді іттяді
Розчі камі, хареді іттяді
Я хочу в бібліотеку
Мала वाचनालयात जायचे आहे
मला वाचनालयात जायचं आहे
Я хочу до книжкового магазину
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे
मला पुस्तकांच्या दुकानात जायचं आहे
Я хочу до киоску
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे
मला कोपऱ्यावरच्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर जायचं आहे
Я хочу позичити книгу
मला एक पुस्तक घ्यायचे आहे
मला एक पुस्तक घ्यायचं आहे
Я хочу купити книгу
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे
मला एक पुस्तक खरेदी करायचं आहे
Я хочу купити газету
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचं आहे
Я хочу в бібліотеку, щоб взяти книгу
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचं आहे
Я хочу до книжкового магазину, щоб купити книгу
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचं आहे
Я хочу до киоску, щоб купити газету
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोपऱ्यावरच्या स्टॉलवर जायचे आहे
मला चष्म्याच्या दुकानात जायचं आहे
Я хочу піти в оптику.
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला सुपरमार्केटात जायचं आहे.
Я хочу в супермаркет.
मला सुपरमार्केटात जायचे आहे.
मला बेकरीत जायचं आहे.
Я хочу сходити в булочну.
मला बेकरीत जायचे आहे.
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत
Я хочу купити окуляри
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत
मला फळ आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत
Я хочу купити фрукти и овощи
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत
Я хочу купити булочки і хліб.
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे.
Я хочу піти в оптику, щоб купити окуляри.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचं आहे
Я хочу в супермаркет, щоб купити фрукти и овощи
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचं आहे
Я хочу до булочної, щоб купити булочки и хліб
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचं आहे